मी सांगते आता हे गाणं आहे की नाही हे माहेरच्या साडीतलं गाणं आहे पण ही आत्ता निघा एक ऐका तुम्ही माझं तर ही आत्ता निघाला सिनेमा पण तुम्ही लहान होते ह्या पोरी एवढी तेव्हा कोणत्या गळा म्हणायच्या
ते माहितीच नाही आपल्याला
तेव्हा दळलंच नाही का
दळलं
असं नाही तुम्ही आता ऐका तुम्ही माझा तुम्ही आधी ऐका तुम्ही लग्न होऊन सासरी आल्या तेव्हा दळलंच नाही का
नाही आमच्या इथं असे बँड मास्तर येतात कलाकार माझ्या घरी तर बँड मला दळायची आठवणच नाही आई मेजी खाई आमच्या घरी बँडवाले तर काय मला दळणाची आठवण आहे एवढी ते आमचे सासू सासरे म्हणत होते म्हणून मी जे लक्षात ते भाऊ म्हणले म्हणून मी दावले दहा गाळे
बरोबर आहे
हा म्हणजे माझ्या सासूचा जो गळा होता
हा म्हणून मी ते
म्हणून सासूचा जो गळा होता तो गळा
त्या सासूचा गळा येत नाही ना मला पण दळीत होती म्हणून माहिती होत तर माझ्या जमान्यातली बाई म्हणत होती गाणे म्हणून मी म्हणलं
तसं नाही हो पण आपलं गाण्याचा